आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रोजगार मेळाव्याअंतर्गत पंतप्रधान उद्या सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या युवकांना 51,000+ अधिक नियुक्ती पत्र करणार प्रदान. नागपूरच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती. सरकारी जमिनींवरच्या अतिक्रमणाला जबाबदार असलेल्या महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा राज्य सरकारचा विचार. नळगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासणार नाही. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. आणि राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी 2023-25 तुकडीचा पहिला दीक्षांत सोहळा उद्या. राज्यपाल सी पी राधाकृष्णन करणार दीक्षांत भाषण. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 12 जुलै रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या युवकांना 51,000+ अधिक नियुक्तीपत्र वितरित करणार आहेत. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित करतील. देशभरातील रोजगार मेळ्यांमधून आतापर्यंत 10,00,000+ अधिक नियुक्तीपत्र देण्यात आली आहेत. देशभरातील 47 ठिकाणी 16वा रोजगार मेळा आयोजित केला जाणार आहे. नागपूर इथं आयोजित रोजगार मेळ्याच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती राहणार असून मंगल मंडप कडवी चौक कामठी रोड इथं हा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. राज्यातल्या सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करण्यासाठी जबाबदार असणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विचार सुरू आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली. राज्यातील वनविभागाच्या बाहेर असणाऱ्या बफर झोनमधल्या शेतजमिनी वार्षिक भाड्यानं घेऊन त्यावर सौर ऊर्जा प्रकल्प अथवा सुगंधी गवत लावलं जाईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. जंगली प्राण्यांच्या भीतीमुळे या ठिकाणी शेती होत नसल्याचा मुद्दा सुलभा खोडके यांनी उपस्थित केला होता. वनविकास महामंडळाकडून वार्षिक 50,000 रुपये भाड्यानं घेऊन त्यावर हे प्रकल्प राबवण्यात येतील. महसूल आणि वन विभागानं एकत्रितरित्या हा निर्णय घेतल्याचं वनमंत्री म्हणाले. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेनं काल संमत केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक सदनासमोर सादर केलं. देशाच्या व्यवस्थेवर घाला घालणाऱ्यांविरोधात कडक कायदे करण्याची गरज व्यक्त करत असा कायदा करण्यामागची भूमिका मुख्यमंत्र्यांनी सदनात स्पष्ट केली.
बिल कुठल्याही लोकतांत्रिक प्रक्रियेच्या विरुद्ध नाही. कोणाचाही आंदोलनाचा अधिकार हे काढून घेत नाही. कोणत्याही लोकशाही मानणाऱ्या आणि भारताचं संविधान मानणाऱ्या संस्थेवर किंवा संघटनेवर कुठलाही घाला घालणारा हे बिल नाही. तर केवळ आणि केवळ नक्षलवादी आणि माओवादी चळवळीशी संबंधित ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ऑर्गनायझेशन्सला बॅन करण्याकरता हे बिल तयार करण्यात आलेलं आहे.
या विधेयकावरच्या चर्चेत सुधीर मुनगंटीवार नितीन राऊत जयंत पाटील वरुण सरदेसाई भास्कर जाधव तसंच कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले यांच्यासह अनेक सदस्यांनी सहभाग घेत आपली मतं मांडली. विकसित भारत 2047 हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी युवकांच्या बदलत्या विचारसरणीला स्वीकारणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल युवा धोरण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या धोरणात नव्या आव्हानांना तोंड देणाऱ्या युवकांचा समावेश करून शहरी आणि ग्रामीण युवकांना समान संधी मिळण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आदिवासी भागातील शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना वेतन देण्यात होणाऱ्या विलंबावर राज्य शासन गांभीर्यानं विचार करत असून लवकरच यामध्ये सुसूत्रता आणण्यात येईल अशी माहिती गृहनिर्माण सहकार खनिकर्म शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य किरण सरनाईक आणि भाई जगताप यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. पश्चिम विदर्भासाठी महत्वाचा असणारा नळगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. यासाठी आताच्या सर्वेक्षणानुसार 89,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या माध्यमातून 15 तालुक्यांमधील 3,72,000 हेक्टरहून अधिक जमीन सिंचनाखाली येईल. 3 टप्प्यात पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असं जलसंपदा विदर्भ तापी आणि कोकण खोरे विकास महामंडळ आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत सांगितलं. सदस्य अभिजित वंजारी यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित घोषित केला होता. महाजन म्हणाले की दुष्काळी भागासाठी महत्वाचा ठरणाऱ्या नळगंगा पैनगंगा प्रकल्पासाठी केंद्र शासनही मदत करणार आहे. विदर्भातील निम्न पैनगंगा प्रकल्पाबाबत वर्कआउट सुरू असून जिगाव गोसेखुर्द या प्रकल्पांना सुद्धा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. वर्धा जिल्ह्यातील बोर आणि धाम प्रकल्पांसाठी प्रशासकीय मान्यता लवकरच देण्यात येईल, तसंच कोकण विभागातील प्रकल्पांनाही गती देण्यात येईल. महामंडळातील आकृतीबंध अंतिम टप्प्यात असून तो अंतिम झाल्यावर रिक्त पदं भरली जातील, असंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी NADP 2023-25 तुकडीचा पहिला दीक्षांत सोहळा उद्या दिनांक 12 जुलै रोजी संध्याकाळी 4:30 वाजता उत्सव हॉल NADP परिसर इथं आयोजित करण्यात आला असून या सोहळ्याला राज्यपाल CP राधाकृष्णन दीक्षांत भाषण करणार आहेत. केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद नवी दिल्ली यांच्या वतीनं नागपूर इथल्या प्रादेशिक आयुर्वेद संशोधनाचे सहाय्यक संचालक डॉ MN सूर्यवंशी आणि वर्धा इथल्या सावंगी इथल्या रजिस्ट्रार दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था यांनी आयुष प्रकल्पाच्या परिणामाबाबत DM-2 मध्ये सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी केली. या समारंभात प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ UR शेखर नंबुरी, डॉ पूनम सावरकर तसंच सहसंशोधक डॉ मनीष देशमुख आणि डॉ सुमेध पाईकराव यांनीही सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभाग प्रमुख पदाचा भार डॉ राजेंद्र काकडे यांनी स्वीकारला. डॉ काकडे हे वर्ष 2003 पासून विद्यापीठात कार्यरत आहेत. 2009 पासून ते प्राध्यापक म्हणून तर 2019 पासून वरिष्ठ प्राध्यापक म्हणून शैक्षणिक कार्य करत आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी ऑक्टोबर 2024 ते मार्च 2025 पर्यंत विद्यापीठाचं प्र कुलगुरू पद देखील सांभाळलं आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंड आपल्या पहिल्या डावात आज 4-251 धावांपासून पुढे खेळत आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 7 गडीबाद 353 धावा झाल्या होत्या. इंग्लंडतर्फे जो रूटनं सर्वाधिक 104 धावांची खेळी केली तर कर्णधार बेन स्टोक्स आणि जेमी स्मिथ यांनी धावसंख्येला आकार दिला. भारतातर्फे जसप्रीत बुमराहनं 4 गडी बाद केले असून नितेश कुमार रेड्डीनं 2 तर जडेजानं 1 गडी बाद केला. संपूर्ण विदर्भात उद्या तुरळक ठिकाणी पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. आज देखील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या ठिकाणी पावसाचा इशारा हवामान केंद्रानं दिला आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण तसंच मध्यस्थी आणि सामंजस्य प्रकल्प समिती नवी दिल्ली आणि सर्वोच्च न्यायालयानं विशेष मध्यस्थी मोहिमेची संकल्पना मांडली आहे. देशासाठी मध्यस्थी मोहीम अंतर्गत देशातील सर्व तालुका न्यायालयं, जिल्हा न्यायालयं आणि उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्यासाठी 90 दिवसांची विशेष मध्यस्थी मोहीम दिनांक 1 जुलै 2025 ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान सुरू करण्यात आली आहे. नागपुरात DP सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येत आहे. संबंधितांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असं आवाहन नागपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे करण्यात आलं आहे. पश्चिम सेक्टर CRPF मुंबई अंतर्गत प्रशासकीय आणि ऑपरेशनल बटालियन आणि कार्यालयांमधील क्रॉस कंट्री रेस स्पर्धा अंतर्गत ग्रुप सेंटर CRPF नागपूर कॅम्पसमध्ये 9 जुलै रोजी सुरू झालेल्या क्रॉस कंट्री स्पर्धेचं आज समापन झालं. या कार्यक्रमाचा उद्देश दलातील कर्मचाऱ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक कणखरता, सहनशक्ती आणि परस्पर सहकार्याची भावना वाढवणं हा होता. स्पर्धेत ग्रुप सेंटर नागपूर, पुणे, गांधीनगर आणि 242 बटालियनच्या सैनिकांनी उत्साहानं भाग घेतला. मतदार संख्या, मतदार केंद्र, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका घेण्यासंदर्भात नियोजन सुरू असून त्यासाठी 1 जुलै 2025 पर्यंत नावं नोंदवलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्याचं नियोजन करण्यात येत आहे. त्यादृष्टीनं तयारी करावी असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दिले. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांच्या प्राथमिक तयारीसंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रोजगार मेळाव्याअंतर्गत पंतप्रधान उद्या सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या युवकांना 51,000 अधिक नियुक्तीपत्र करणार प्रदान. नागपूरच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती. सरकारी जमिनींवरच्या अतिक्रमणाला जबाबदार असलेल्या महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा राज्य सरकारचा विचार. नळगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासणार नाही, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. आणि राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी 2023-25 तुकडीचा पहिला दीक्षांत सोहळा उद्या, राज्यपाल CP राधाकृष्णन करणार दीक्षांत भाषण. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.